प्रकरण विसावे पहिली रात्र। फिनिक्समध्ये पहिला अंक काढणे बरेच जड गेले। दोन बाबतीत अगोदरपासूनच काळजी घेण्याचे मला वेळीच सुचले म्हणून बरे। नाहीपेक्षा अंक एक आठवडा बंद राहिला असता किंवा उशिरा निघाला असता। या संस्थेमध्ये इंजिनवर चालणारी यंत्रे आणून उभी करण्याची माझी वृत्ती नव्हती। जेथे शेती सुद्धा जातीने करायची होती तेथे वर्तमानपत्रही हातांनी चालविता येण्यासारख्या यंत्रांनीच चालेल तर बरे असा विचार होता, पण ते जमण्यासारखे नाही असे त्यावेळी वाटल्यावरून फिनिक्समध्ये ऑइल इंजिन नेलेले होते, पण हे तेलयंत्र बंद पडले तर तेवढ्या वेळेपुरती दुसऱ्या कसल्या तरी साधनाची तरतूद करून ठेवलेली बरी असे मी वेस्टना सुचविले। त्यावरून त्यांनी हाताने चालवायचे एक चक्र ठेविले होते आणि त्या चाकाने मुद्रण यंत्राला गती देण्याची व्यवस्था केली होती। वर्तमानपत्राचा आकार दैनिक पत्रा एवढा असे। थोरले यंत्र बंद पडले तर ते लगेच दुरुस्त करण्याची सोय त्या ठिकाणी नव्हती, त्यामुळेही वर्तमानपत्र खोळंबून राहण्याचा संभव होता। ही अडचण टाळण्यासाठी वर्तमानपत्राचा आकार बदलून सामान्य साप्ताहिका एवढा केला। हेतू असा की अडचणीच्या वेळी छोट्या यंत्रावरही पायाने थोडी पाने तरी काढता यावीत। पहिल्याने इंडियन ओपिनियन प्रसिद्ध होण्याच्या आदल्या रात्री सर्वांना थोडेबहुत जागरण हे व्हायचेच। पानांच्या घड्या करण्याच्या कामाला लहान मोठे सगळे लागत आणि काम रात्री 10-12 वाजता पुरे होई, पण पहिल्या रात्रीचा कधीच विसर पडणार नाही। छापण्याची चौकट बांधून तयार झाली पण इंजिन चालायला कबूल नाही। इंजिन जोडून सुरू करून देण्यासाठी एका इंजिनियरला बोलाविला होता। त्याने आणि वेस्टनी खूप मेहनत घेतली पण इंजिन चालू म्हणून होईना। सगळे चिंताग्रस्त होऊन बसले। अखेरीला वेस्ट निराश होऊन डोळे भरून आलेले असे माझ्यापाशी आले आणि म्हणतात, इंजिन आता सुरू होण्याचे लक्षण दिसत नाही, अर्थात या आठवड्याचा अंक वेळेवर निघत नाही। तसेच असेल तर आपला इलाज नाही, परंतु अश्रू ढाळण्याचे कारणच नाही। अजून काही यत्न चालण्यासारखा असल्यास करून पाहूया। हो, पण तो घोडा तर आहे ना, असे म्हणून मी धीर दिला। वेस्ट म्हणाले, घोडा चालवायला माणसे पाहिजेत, ती आपल्यापाशी कुठे आहेत? आपण आहो तेवढ्यानी तो घोडा चालणार नाही। तो चालवायला आळीपाळीने 4-4 माणसे पाहिजेत, आपण तर सर्व थकले भागलेले आहोत। सुतारी काम सर्व आटोपलेले नव्हते, त्यामुळे सुतार अद्याप निघून गेले नव्हते। ते छापखान्यात झोपत असत। त्यांचेकडे बोट करून मी म्हटले, पण हे सगळे सुतार आहेत ते कशाला? भरीला आपणही सर्वजण आजची सर्व रात्र अखंड जागरण करू, एवढे एक कर्तव्य शिल्लक राहिले आहे असे मला वाटते। सुतारांना उठून त्यांची मदत मागायला आपली हिंमत होत नाही आणि आमच्या थकलेल्या माणसांना तरी कसे सांगावे? ते माझ्याकडे लागले, मी म्हटले, तर मग कदाचित अजूनही झेपेल। मी सुतारांना जागे केले आणि त्यांची मदत मागितली। मला त्यांच्या विनविण्या करण्याची जरूरच पडली नाही। ते म्हणाले, अशा वेळी आम्ही तुमच्या उपयोगी पडलो नाही तर आम्ही माणसे कसली? तुम्ही खुशाल निजा, आम्ही घोडा चालवू, आम्हाला हे काम जड वाटण्यासारखे नाही। छापखान्याचे लोक तर तयारच होते। वेस्टचा हर्ष गगनात माविना। त्यांनी काम करताना भजन करण्यास सुरुवात केली घोडा चालविण्यासाठी सुतारांच्या बरोबर मी लागलो आणि बाकीचेही पाळीपाळीने लागले। काम निघू लागले। सकाळी 7 सुमार झाला। मी पाहतो तर काम पुष्कळ व्हायचे राहिले होते। वेस्टना मी म्हटले, आता इंजिनियरला उठवले तर? दिवसा उजेडी पुन्हा प्रयत्न करून इंजिन चालवले तर आपले काम वेळेवर आटपू शकेल। वेस्टनी इंजिनियरला जागे केले। तो लगेच उठला आणि इंजिनच्या खोलीत शिरला। इंजिन सुरू करताच चालू झाले। सबंध छापखाना हर्षनादांनी दुमदुमून गेला। असे कशाने होत असेल? रात्री काय मेहनत केली तरी चाले ना, आणि आता जणू काय काहीच झाले नाही अशा तऱ्हेने चालू करताच चालू लागले? वेस्टनी की इंजिनियरने उत्तर दिले, याचे उत्तर देणे कठीण आहे। यंत्रांना सुद्धा जशी काही आमच्याप्रमाणे विश्रांतीची जरूर पडत असावी। अशा तऱ्हेने वागताना ती कित्येकदा आढळतात। मी तरी असेच मानले की इंजिनचे न चालणे ही आम्हा सर्वांची कसोटी होती आणि आणीबाणीच्या वेळी त्याने चालू होणे हे शुद्ध मेहनतीचे शुभ फळ होते। वर्तमानपत्र वेळेवर स्टेशनवर पोचते झाले आणि सर्वांना हायसे वाटले। अशा तऱ्हेच्या आग्रहामुळे वर्तमानपत्राची नियमितपणाविषयी कीर्ती झाली आणि फिनिक्समध्ये स्वावलंबनाचे वातावरण निर्माण झाले। या संस्थेमध्ये असेही एक युग येऊन गेले की जेव्हा इंजिन इरादापूर्वक बंद करण्यात येऊन त्याऐवजी घोड्यावरच दृढतापूर्वक काम चालविण्यात आले. फिनिक्सा हा सर्वोच्च नैतिक काल होता अशी माझी समजूत आहे.